आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 17 नोव्हेंबर 2024. विषय: नश्वर आणि अमर. सोनेरी मजकूर: राजे, कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार? जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे. उत्तरदायी वाचन: करिंथ करांस, रोम करांस. बंधूनो, मी तुम्हाला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसे विनाशी पण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे, आपण सर्व मरणार नाही, आपण सर्व बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल. विजयात मरण गेले गेले आहे. देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? दडा उपदेश बायबल पासून. करिंथ करांस: पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी आहे. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात, तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी झाला, पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. पहिला मनुष्य मातीतून आला, म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला. तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले. आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपण सुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करू. म्हणून माया प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या, कारण तुम्ही जाणता की प्रभू मध्ये तुमचे काम व्यर्थ नाही. अनुवाद: मोशेने सर्व इस्रायल लोकांना एकत्र बोलवून सांगितले, इस्रायल लोक हो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका, ते नीट समजून घ्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा. होरेब पर्वताजवळ असताना तुमचा देव परमेश्वर याने आपल्या बरोबर करार केला होता. त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्या समोर उभे राहून अग्नीतून त्याने आपल्याशी संवाद केला, सांगून मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर मध्ये तुम्ही गुलामीत होतात, तेथून मी तुम्हाला बाहेर काढले. तुम्ही आता या आज्ञा पाळा, माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचीही तुम्ही उपासना करता कामा नये. तुम्ही कोणतीही मूर्ती करू नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करू नका. कोणत्याही प्रकारच्या मूर्तीची पूजा किंवा सेवा करू नका, कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या लोकांनी इतर देवांची पूजा करावी याचा मला द्वेष आहे. जे माझ्या विरुद्ध पाप करतात ते माझे शत्रू बनतात. त्यांना मी शासन करीन, एवढेच नव्हे तर त्यांची मुले, नातवंडे अशा व पतनवडे चार पिढ्यांना शासन करीन. पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकली, तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले. आणि म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे. पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरू. तो भयंकर अग्नी आम्हाला बेचिराख करेल आणि आम्हाला मरायचे नाही. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. तुमचा देव परमेश्वर याने दाखवलेल्या मार्गानेच चाला, म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ राहाल. योहान. यरुशलेमात एक तळे आहेत, त्या तव्याला लागून 5 पडव्या आहेत होत्या. यहुदी भाषेत त्या तव्याला बेथेसदा म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तव्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी होऊन असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. कारण की देवदूत वेळोवेळी तव्यात उतरून पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असेला तरी तो बरी होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला एक रोगी होऊन होता. येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले. तो मनुष्य तेथे बराच काळ होऊन असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले, तुला बरे व्हायला पाहिजे का? त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ती नाही. सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो. मग येशू म्हणाला, उठून उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग. तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला. तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला, माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. खुद पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो, म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता, त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंत काळचे जीवन मिळते असे तुम्हाला वाटते तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते. तरी तुम्ही अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता. जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल, कारण खुद मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. परंतु मोशूने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही. रोमकरांस. कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. पण आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, त्या तुमच्या मरते शरीराला जीवन देईल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. पुन्हा भीती वाटू नये म्हणून तुम्हाला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्या योगे आम्ही अब्बा बापा अशी हाक मारतो. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत. आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणास कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आमांवर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्य काळात येशूचे सामर्थ्य उंच किंवा खाली जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणच देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. तिमथ्याला आता अनंत काळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला महिमा आणि गौरव अनंत काळसाठी असो. आमेन. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन विज्ञानामध्ये खरा माणूस देवाद्वारे शासित असतो, चांगल्याद्वारे वाईट नव्हे, आणि म्हणून तो नश्वर नसून अमर आहे. आम्ही दोन स्वामींची सेवा करू शकत नाही. परमेश्वरासोबत उपस्थित असणे म्हणजे केवळ भावनिक आनंद किंवा विश्वास नसून ख्रिश्चन विज्ञानामध्ये प्रकट केल्याप्रमाणे जीवनाचे वास्तविक प्रदर्शन आणि समज असणे होय. परमेश्वराबरोबर असणे म्हणजे देवाच्या नियमांचे पालन करणे, पूर्णपणे दैवी प्रेमाद्वारे शासित असणे, आत्म्याद्वारे पदार्थाद्वारे नाही. फक्त एकच आध्यात्मिक अस्तित्व आहे ज्याचे जीवन भौतिक इंद्रिय लक्षात घेऊ शकत नाही. माणसाचे दैवी तत्व अमर भावनेतून बोलतात. जर एखादे भौतिक शरीर, दुसऱ्या शब्दांत नश्वर, भौतिक इंद्रिय आत्म्याद्वारे व्यापलेले असेल तर ते शरीर नश्वर इंद्रिय मध्ये अदृश्य होईल, ते मृत्यूहीन असेल. जसा प्रकाश अंधाराचा नाश करतो आणि अंधाराच्या ठिकाणी सर्व काही प्रकाश आहे, त्याचप्रमाणे निरपेक्ष विज्ञानानुसार आत्मा किंवा ईश्वर हा मनुष्याला एकमेव सत्य देणारा आहे. सत्य मृत्यूचा नाश करते आणि प्रकाश अमरत्व आणते. नश्वर विश्वास जीवनाची भौतिक भावना आणि अमर सत्य आध्यात्मिक भावना हे झाडे आणि गहू आहेत जे प्रगतीने एकत्र नाहीत परंतु वेगळे केले आहेत. परिपूर्णता अपूर्णतेतून व्यक्त होत नाही. आत्मा पदार्थाद्वारे प्रकट होत नाही. आत्म्याचा अँटीपोड देव चांगला सदैव उपस्थित असल्याने हे दैवी तर्कानुसार आहे की वाईट चांगल्याच्या विरुद्ध कल्पना कधीही उपस्थित नसते. तुम्ही अग्नी आणि तुषार हे आत्मा आणि पदार्थ म्हणून सहज मिसळू शकता. शरीरावरील मनाचे नियंत्रण आपल्याला समजले तर आपण भौतिक साधनांवर विश्वास ठेवू नये. विज्ञान सर्व रोगांची उत्पत्ती केवळ मानसिक म्हणून प्रकट करत नाही तर सर्व रोग दैवी मनाने बरे होतात हे देखील ते घोषित करते. या मनाच्या शिवाय कोणताही उपचार होऊ शकत नाही. आपण एखाद्या औषधावर किंवा इतर कोणत्याही माध्यमावर कितीही विश्वास ठेवतो ज्यावर मानवी विश्वास किंवा प्रयत्न निर्देशित केले जातात हे नश्वर मन आहे, काही फरक पडत नाही. जे आजारी लोकांना भौतिकतेतून जे काही चांगले वाटते ते आणते, परंतु दैवी शक्तीशिवाय आजारी व्यक्ती कधीही बरे होत नाहीत. केवळ सत्य जीवन आणि प्रेमाची कृती सुसंवाद देऊ शकते. जे काही मनुष्याला इतर कायदे करण्यास आणि दैवी मनापेक्षा इतर शक्ती मान्य करण्यास शिकवते ते ख्रिश्चन विरोधी आहे. एखाद्या विषारी औषधाने जे चांगले वाटते ते वाईट आहे कारण ते मनुष्याचा देव सर्व शक्तिमान मन यांच्यावरील अवलंबित्व हिरावून घेते आणि श्रद्धेनुसार मानवी व्यवस्थेला विष देते. पदार्थाच्या पद्धती नैतिक किंवा आध्यात्मिक प्रणाली बनत नाहीत. भौतिक पद्धतींना आवाहन करणारा मतभेद हा भौतिक पद्धतींवरील विश्वासाचा परिणाम आहे, आत्म्याऐवजी पदार्थावरील विश्वास. आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी असीम संसाधने आहेत आणि आत्म्यामध्ये शोधल्यास आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित असेल. केवळ उच्च उपभोगांनी समर माणसाची लालसा पूर्ण होऊ शकते. वैयक्तिक अर्थाच्या मर्यादेत आपण आनंदाची परिसीमा करू शकत नाही. इंद्रियांना खरा आनंद मिळत नाही. मानवी स्नेहातील चांगुलपणाचा वाईटावर आणि आध्यात्मिक प्राण्यांवर चढता असला पाहिजे, अन्यथा आनंद कधीही जिंकला जाणार नाही. मोशेने एका राष्ट्राला पदार्थाऐवजी आत्म्याने देवाच्या उपासनेसाठी प्रगत केले आणि अमर मनाने प्रदान केलेल्या भव्य मानवी क्षमतांचे चित्रण केले. जो कोणी आत्म्याचे स्पष्टीकरण करण्यास सक्षम आहे त्याने शरीराचे स्पष्टीकरण न घेणे शहाणपणाचे ठरेल. जीवन आहे, नेहमी आहे आणि कधीही पदार्थ स्वतंत्र असेल, कारण जीवन हा देव आहे आणि मनुष्य ही ईश्वराची कल्पना आहे जी भौतिकदृष्ट्या नाही तर आध्यात्मिकरित्या तयार झाली आहे आणि क्षय आणि धूळ यांच्या अधीन नाही. अस्तित्वाच्या विज्ञानातील महान सत्य की खरा माणूस होता आहे आणि कायम राहील हे अविवादनीय आहे. कारण जर मनुष्य देवाची प्रतिमा प्रतिबिंब आहे तर तो उलथापालथ किंवा विकृत नाही तर सरळ आणि देवासारखा आहे. दैवी अमर्याद आत्म्याचे अनुमानित प्रतिरोधक तथाकथित मानवी आत्मा किंवा आत्मा आहे. दुसऱ्या शब्दांत पाच इंद्रिये आत्म्याविरुद्ध युद्ध करणारे देह. या तथाकथित भौतिक इंद्रियांनी देव नावाच्या असीम आत्म्याला अर्पण केले पाहिजे. ख्रिश्चन विज्ञान म्हणते, मी तुमच्यातील काहीही जाणून घेणार नाही. येशू ख्रिस्ताशिवाय आणि त्याचा गौरव करण्याचा निर्धार केला आहे. येशूने आपल्या अशक्तपणाला कंटाळून त्याला नश्वर विश्वासाची चूक माहीत होती आणि त्याच्या पट्ट्यांसह त्रुटीचा नकार आपण बरे झालो आहोत. माणूसांचा तिरस्कार आणि नाकारलेला शापासाठी आशीर्वाद परत करून त्याने नश्वरांना स्वतःच्या विरुद्ध अगदी देवाचे स्वरूप शिकवले आणि जेव्हा चूक सत्याची शक्ती जाणवते तेव्हा अरिष्ट आणि क्रॉस महान शिक्षकाची वाट पाहत होते. तरीही तो वळला नाही. हे माहीत आहे की दैवी आदेशाचे पालन करणे आणि देवावर विश्वास ठेवणे पापापासून पवित्रतेकडे परत जाणे आणि पुन्हा मार्गक्रमण करणे वाचवते. आध्यात्मिक वस्तुस्थितीचा अर्थ काय आहे हे मान्य करण्यात भौतिक विश्वास मंद आहे. सत्य हे सर्व धर्माचे केंद्र आहे. हे प्रेमाच्या क्षेत्रात निश्चित प्रवेशाची आज्ञा देते. सेंट पॉलने लिहिले, आपण सर्व भार बाजूला ठेवूया आणि जे पाप आपल्याला सहजपणे घेरले आहे आणि आपल्या समोर उभे असलेल्या शर्यतीत संयमाने धावूया. म्हणजेच आपण भौतिक आत्म आणि इंद्रिय बाजूला ठेवून सर्व उपचारांचे दैवी तत्व आणि विज्ञान शोधूया. जर शिष्य आध्यात्मिकरित्या प्रगती करत असेल तर तो आत जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो सतत भौतिक अर्थापासून दूर जातो आणि आत्म्याच्या अविनाशी गोष्टींकडे पाहतो. जर तो प्रामाणिक असेल तर तो सुरुवातीपासूनच उत्सुक असेल आणि प्रत्येक दिवशी योग्य दिशेने थोडेफार मिळवेल. शेवटी तो आनंदाने आपला मार्ग पूर्ण करेल. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.